नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. 5 PCR वाहनांचे उक्तावण केला. गुन्हेगारी घडणुका वेळार लोकांमेरेन कमीत कमी वेळात पावपा खातीर ही वाहनां घेतल्यात अशा खबराकारांकडेन उलयतना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले.
आज इनॉग्रेशन केला. जसं आम्ही म्हटलं, एक्चुअली कंप्लेन आयल्या उपरांत तो टाइम रिड्यूस करपाक इन फ्युचर एडिशनल PCR व्हेकल येते. ह्यो 5 आयज ज्यो आयल्या त्यो एक मांद्र्या, कुंकळे, काणकोणा, मोपा, वाळपय हाजेर पुलीस डिपार्टमेंट सतत काम करीत आसा. काल सांगला त्या प्रमाणे अजूनही बी टाइम जो आहे पहिली तो रिड्यूस करतले. क्राईम कंट्रोल करपा खातीर तुमचे डिपार्टमेंट सातत्यात अशा पद्धतीचे वेगवेगळे इनिशिएटिव्ह ह्यो घेत असतात.
शीतकळी जेवपी गोयांत आता नुस्तें म्हारग जाल्यात. नुस्त्याचे मोल मळबाक तेंकिल्ल्यान ते गोंयकारांक आता परवडना. जेटींचेर नुस्तें थेट विकत घेवपी एजंट तयार जाल्यात. कांय एजंट नुस्तें थेट निर्यात करतात. हाका लागून नुस्त्याचो उणाव जाला. अशा परिस्थितीत गोंयकारांनी नुस्तें खावचे तरी कशें असो प्रस्न आमदार रुदाल फर्नांडीस हांणी नुस्तेमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकार हांकां केल्लो. गोंयांतले नुस्तें भायर गेल्ल्यान शेजारच्या राज्यांतले नुस्तें गोंयांत येतात. हे नुस्तें झेलाचे तशेंच तातूंत फॉर्मेलीन आसूं येता. फॉर्मेलीन काय आसा काय ना ते पळोवपाच्या गोंयच्या फार्मसींनी लिटमस पेपर विकपाक दिवचे अशी मागणी फर्नांडीस हांणी केली. सरकारान भौशीक खाजगी भागीदारीतल्यान कोल्ड स्टोरेज सुविधा चालीक लावची तशेंच क्वॉलिटी कंट्रोल ऑफ इंडियाचे टेस्टिंग लॅब सुरू करचे अशी सुचोवणी तांणी केली. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी फुडल्या 6 महिन्यां भितर कोल्ड स्टोरेजीचो प्रस्न सुटावो करता तशेंच क्वॉलिटी कंट्रोल ऑफ इंडियाचे टेस्टिंग लॅब चालीक लावपाच्या नदरेंतल्यान काम सुरू करता अशें आश्वासन दिलें. गोंयकारांक अनुदानीत मोलां नुस्तें मेळून दिवपा खातीर 6 महिन्यां भितर धोरण चालीक लावपाचें आश्वासन ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिलां. राज्यात 10 वर्सां पुराय केल्ल्या कंत्राटी शिक्षकांक सेवेंत कायम करपा खातीर येवजण सुरू जातली. खंयच्याच शिक्षकांक सरकारान नोकरेंतल्यान काडूंक ना. कंत्राटी वा हेर सगळ्या शिक्षकांक म्हयन्याक 25,000 पगार मेळटा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. शिक्षण, खण, म्युझियम ह्या खात्यांच्या मागण्यांक बुधवारा राती जाप दितना तांणी ही माहिती दिली. बालरथ येवजणेखाला दिल्ल्यो पोरण्यो बशी पावड्या पावड्यान बदलतले. 90% सरकारी विद्यालयांची दुरुस्ती पुराय जाल्या. उरिल्ल्या 10% विद्यालयांची दुरुस्ती 6 महिन्यांत जातली. गोंय विद्यापीठात 1,20,000 चौखण मीटर जाग्याचेर फार्मसी महाविद्यालय, कला विद्यालयांचेर स्थलांतर जातलें. पोरणे गोंय हांगा शेती खात्याच्या 10,000 चौखण मीटर जाग्यार म्युझियम इमारत जातली. केंद्राकडल्यान 10 कोटींचे सहाय्य मेळटलें. खाजगी एजन्सी मार्फत संजीवनी साखर कारखानो परत सुरू करपा खातीर परतून निविदा जारी जातली. ही निविदा 8 ते 10 दिसांत जारी जातली. उत्तर गोंयांत 6 आणि दक्षिण गोंयांत 1 मेळून 7 खण ब्लॉकांच्या लीज कबलातीचेर बेगीनूच सहयो जातल्यो. दक्षिण गोंयांतल्या 20 डंपांची बेगीनूच पावणी जातली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाखाला केंद्रीय संचारण ब्युरो CBC गोंय हांणी भारतीय पोषण सोसायटी गोवा विभाग आणि गोवा गृहविज्ञान महाविद्यालय हांच्या सहकार्यान संसारीक स्तनपान सप्तक 2025 निमतान मिरामारातल्या धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालयात काल एक कार्यावळ घडोवन हाडली. धेंपे महाविद्यालयात भलायकी केंद्राच्या जोडपालवान आयोजित केल्ल्या ह्या कार्यावळीचो हेतू स्तनपानाचे महत्व आणि आवय आणि अर्भकांक खातीर टिकाऊ आधार प्रणाली स्थापन करपाची गरज हांचे विशीं जागृताय निर्माण करपाचो आशिल्लो. पोषण सोसायटी ऑफ इंडिया गोवा विभाग हांची संयोजिका आणि गोवा कॉलेज ऑफ होम सायन्साची सहाय्यक प्राध्यापिका वर्षा नायक हांणी ह्या वर्साच्या संसारीक स्तनपान सप्तकाच्या स्तनपानाक प्राधान्य दिवप, टिकाऊ आधार प्रणाली उभारप या विशयाचेर माहितीपूर्ण पॉवरपॉईंट सादरीकरण केलें. पणजी वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें आयज सांजे 7:20 मिनटांचेर. नमस्कार. Oh, oh, oh.